रेड एफएम कहता है, घर से बजाते रहो।
रेड एफएम का बैचलर, तेरा अक्की है इधर। रेड एफएम का बैचलर, तेरा अक्की है इधर।
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर, अक्की मेरा नाम और मैं हूँ सीधे अपने घर से लाइव फ्रॉम होम। संपूर्ण देश लॉकडाऊन असल्याने आणि वर्क फ्रॉम होम मुळे गेल्या काही दिवसात इंटरनेटचा वापर अत्यंत वाढलाय, बरोबर। अतिरिक्त ताणामुळे जगातील इंटरनेट सर्व्हिस जी आहे ती क्रॅश पण होऊ शकते, बरं का? कारण की सगळेच घरात आहेत आणि सर्वात जास्त इंटरनेट युज करत आहेत। आता युरोपियन देशांनी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म HD वरून SD मोडवर स्विच करण्याचं सुद्धा आवाहन केलेलं आहे। मतलब भारतातील गेले 2 दिवस इंटरनेट स्पीड कमी झाली आहे आणि ते तुम्हाला जाणवत सुद्धा असेल। वेल, इंटरनेट सेवा ठप्प होऊ नये म्हणून काही नियम पण आपण पाळू शकतो, जसं की गुड मॉर्निंग, गुड नाईट सारखे मेसेजेस, अननेसेसरी फोटोज, अननेसेसरी व्हिडिओज एकमेकांना पाठवणं बंद करा, जास्त डेटा साईज असलेला फाईल जो आहे तो सुद्धा पाठवायचा नाही, अधिकृत व्यक्ती व संस्था व्यतिरिक्त इतरांचे कोरोना संबंधित मेसेजेस पाठवणं बंद करा, रॉंग इन्फॉर्मेशन स्प्रेड नाही करायची, राईट इन्फॉर्मेशन ऐकायची, वाचायची आणि त्याला फॉलो करायचं। टेक्स्ट मेसेज पाठवा जितकं काही जरुरी असेल। ब्रॉडकास्ट लिस्टवर मोठमोठ्या संख्येने मेसेजेस पाठवणं बंद करा। राव, आपण सुशिक्षित आहोत, आपले नातेवाईक मित्रमंडळी यांना जोडणारे इंटरनेट सारखे हे माध्यम अशा सिच्युएशन मध्ये बंद पडू नये म्हणून थोड्या जबाबदारीने आपण वागूच शकतो, बरोबर बोलतोय ना? 93.5 FM वर मी आहे सरळ माझ्या घरून, म्हणजेच लाइव फ्रॉम माय होम, ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 FM। बजाते रहो।